अग सवाल माझा ऐकून घ्याव आणि सामन्यात बाय उत्तर द्याव आणि दोन देटाचं फळ मला दाखवून द्यावं।